भाग 34 आजार फिलिपकरास पत्र याचा चौथा अध्याय 6-7 वचन, याकोबाचे पत्र याचा 5वा अध्याय 13-16 वचन। ज्यावेळेस परमेश्वरांनी लोक आजारी आहेत त्यावेळेस त्यांनी काय करूला पाहिजे? पहिले त्यांनी प्रार्थना केली पाहिजे, येशूवर त्यांनी विश्वास ठेवला पाहिजे। जर परमेश्वरांनी कृपा तुम्हावर आहा तर तुम्हाला आजार बरा होतील। आम्हाला शांती ह्यासाठी येशू आमण्याबरोबर आहा, आमने आजारात तो आमण्यावर दया करो।